नमस्कार, मी सुधीर बाळकृष्ण महाजनी. रघुवंशाच्या कथा आपण ऐकत आहोत. एकदा राम आपल्या राज्यसभेमध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी सेवकांनी असं वृत्त आणलं की एक ब्राह्मण त्याच्या मृत पुत्राला घेऊन आपल्या राजवाड्याच्या द्वारापाशी आला आहे आणि तो शोक करतो आहे, कारण त्याचा पुत्र अकाली बाल्यावस्थेतच निधन पावला आहे. हे ऐकल्यानंतर राम त्वरित आपल्या आसनावरून उठले आणि राजवाड्याच्या राजप्रासादाच्या द्वारापाशी आले. त्यांनी पाहिलं की तो ब्राह्मण अतिशय शोक करत होता आणि रामाची निंदा करताना तो असं म्हणत होता, हे पृथ्वी माते, पूर्वी दशरथ तुझे स्वामी होते आणि आता रामाकडे तुझं स्वामित्व आल्यानंतर तुझी ही किती दयनीय अवस्था झालेली आहे की तुझ्या पाठीवर असणारा मी, माझा पुत्र अचानक बाल्यावस्थेतच मरण पावला आहे, केवढं हे दुर्भाग्य, असं तो रामाची अशा प्रकारे निंदा करत होता. आणि तेव्हा रामाला ते पाहून अतिशय वाईट वाटलं आणि त्याला स्वतःची लाज वाटली की आपल्या राज्यामध्ये असं कसं होतं आहे की ह्या ब्राह्मणाचा पुत्र अचानक का मरतो आहे. म्हणून मग त्यांनी ब्राह्मणाची क्षमा मागितली आणि त्याला सांगितलं की तू थोडा वेळ थांब, मी बघतो काय करायचं ते. आणि मग रामानी त्यावेळेला पुष्पक विमानाचं स्मरण केलं आणि पुष्पक विमानाला पाचारण केलं. त्यावेळेला राम त्या विमानामध्ये बसताच सरस्वती देवी ही गूढरूपानी त्याला असं म्हणाली की तुझ्या प्रजेमध्ये कोणीतरी अपराध करतं आहे आणि त्यामुळे असं होतं आहे, त्याचा तू शोध घे, कोण अपराध करतं याचा. मग रामानी तथास्तुतीला म्हटलं आणि मग ते या विमानामधून अयोध्या नगरीचं निरीक्षण करायला म्हणून निघाले. विमानातनं हवाई पाहणी करत असताना रामाच्या असं लक्षात आलं की एके ठिकाणी एक कोणीतरी मनुष्य स्वतःला त्यांनी उलटं टांगून घेतलं आहे झाडाला आणि झाडाच्या खाली त्यांनी जाळ पेटवलेलं आहे आणि धुरी घेतो आहे. ते पाहिल्यानंतर रामाने त्वरित आपलं विमान खाली उतरवलं आणि तो त्या माणसाच्या जवळ गेला. तेव्हा त्याला अशी माहिती कळली की हा एक शंभूक नावाचा एक शूद्र आहे आणि तो स्वर्गप्राप्तीसाठी असं तप करतो आहे. तर त्यावेळच्या ज्या नीतिनियम जे होते त्यामध्ये अशा प्रकारे शूद्रांनी अशा प्रकारचे तप करणं म्हणजे अपराध होता आणि रामाच्या ते लक्षात आलं. त्वरित रामाने आपलं खड्ग उपसलं आणि त्याचा शिरच्छेद केला. आता रामानी त्याचा शिरच्छेद केला, त्याला रामाच्या हातून मरण आलं म्हणून त्याला जो त्याचा उद्देश जो होता स्वर्गप्राप्ती ती त्याला झालीच, कारण रामानी त्याला मारलं म्हणून त्याला स्वर्गप्राप्ती झाली. आणि दुसरं असं की त्याला हे होताना त्याचा शिरच्छेद होत असताना अजिबात त्याला वेदना झाल्या नाहीत. अज्ञात व्रणवेदनाम अशा प्रकारचं ते रामाचं शस्त्रचालन संचालन होतं आणि म्हणूनच पुढे द्वापार युगामध्ये श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे की रामशस्त्रभृताम अहम, शस्त्र चालवण्यामध्ये राम, चालवणाऱ्यांमध्ये शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे. तर अशा प्रकारे त्या शूद्राचा त्याला जर समजा त्यांनी तप चालू ठेवला असेल तर कधीही त्याला त्याचा तप फळाला आला असतं याची काही शाश्वती नव्हती, कारण स्वर्गप्राप्ती ही दुश्चार तपानेही साधत नसते. तर त्यामुळे एक प्रकारे त्याची कार्यसिद्धी झाली. राम त्वरित विमानातून परत निघाले. वाटेत त्यांना अगस्त्य मुनींचा आश्रम लागला. त्यावेळेला ते विमानातून उतरून अगस्त्य ऋषींना भेटले. अगस्त्य ऋषींनी रामाला बाहुभूषण दिलं आणि ते धारण केलं ऋषींचा प्रसाद म्हणून आणि राम अयोध्येला परतले. आणि त्यांनी पाहिलं की त्यापूर्वीच ब्राह्मणपुत्र जिवंत झाला होता आणि तो ब्राह्मण जो पूर्वी रामाची निंदा करत होता तो आता स्तुती करू लागला. अशा प्रकारे राम आपल्या प्रजेच्या हिताची नेहमी काळजी घेत असत, प्रजेच्या हिताचं रक्षण करत असत, अशी ही कथा आहे. नमस्कार, धन्यवाद.